अनिल अरुण यांच्या संगीतानं नटलेलं आणि कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं श्रोत्यांच्या खास पसंतीचं गीत रजनीगंधा जीवनीया बहरुनी आली। माणसाला गोव्याचे आंबे काजू फणस जसे प्रिय, तशीच कोकणी बोलीही जवळची।